आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू. राज्यावर कर्जाचा डोंगर उभा असून राज्य दिवाळखोरीत निघण्याची शक्यता असल्याची सुनील प्रभू यांची टीका. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच दिवशी लोकसभेत पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर विरोधकांकडून चर्चेची मागणी. गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब. राज्यात रिक्षा परवान्यांचं वाटप आजपासून स्थगित. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचा उद्या शपथविधी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1353 अंकांची घसरण. विधानसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली. राज्य प्रगती करत आहे असं सरकार सांगतं, मात्र राज्यावर कर्जाचा डोंगर उभा असून राज्य दिवाळखोरीत निघण्याची शक्यता असल्याची टीका सुनील प्रभू यांनी चर्चेला सुरुवात करताना केली. राज्यावर 11,00,000 कोटी रुपये कर्जाचा बोजा आहे. महसुली जमा रकमेपैकी 13% रक्कम केवळ व्याज भरण्यात जाते. अशा परिस्थितीत राज्य प्रगती कसं करेल असा प्रश्न प्रभू यांनी उपस्थित केला. एका बाजूला शेतकऱ्यांची वीज तोडली जाते, दुसरीकडे भांडवलदारांचं कर्ज माफ केलं जातं असा आरोप त्यांनी केला. राज्य महिला आयोगाला पुरेसा निधी मिळत नसून कर्मचाऱ्यांची कमतरता आहे असा मुद्दा विधानसभेत सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार यांनी मांडला. जनजागृती, संशोधन ही आयोगाची कामं आहेत, मात्र निधी मिळत नसल्यानं ही कामं करता येत नाहीत असा आरोप त्यांनी केला. यावर आयोगाकडून जेवढ्या निधीची मागणी होते तेवढा निधी दिला जातो असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. बेस्टच्या मालकीच्या बसची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं सरकार उपाययोजना करत आहे असं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या कामकाजाला आज सुरुवात झाली, मात्र लोकसभेत आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर चर्चेच्या मागणीवरून केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. आज सकाळी लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर अलीकडेच निधन झालेले शिलाँगचे खासदार डॉ रिकी अँड्र्यू जे सिंकोन यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर आधी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर सभागृहानं T20 क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचं अभिनंदन केलं. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर सभागृहात निवेदन केलं. या भागातला तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा अवलंब करायची गरज त्यांनी मांडली. त्यांचं निवेदन सुरू असताना विरोधी सदस्यांनी फलकासह हौद्यात धाव घेत पश्चिम आशियातल्या संघर्षावर चर्चेची मागणी केली. दुपारी 3 वाजता दुसऱ्यांदा कामकाज सुरू झाल्यावर पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी काँग्रेसच्या सदस्यांना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव मांडायला सांगितलं. मात्र काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष आणि इतर विरोधी सदस्यांनी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर चर्चेची मागणी लावून धरत गदारोळ केला, त्यामुळे अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. देशात इंधन प्रक्रियेनंतर अंदाजे 1900 दशलक्ष मेट्रिक टनापेक्षा जास्त वापरायोग्य तेल इंधन साठा तसंच नैसर्गिक वायू इंधनाचा 1800 अब्ज घनमीटरपेक्षा जास्त साठा उपलब्ध असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. देशात कच्च्या तेलाचा 423 दशलक्ष मेट्रिक टनापेक्षा जास्त आणि नैसर्गिक वायूचा 595 अब्ज घनमीटरपेक्षा जास्त साठा असल्याचं त्यांनी या उत्तरात म्हटलं आहे. राज्यातल्या शहरांमध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे रिक्षाच्या परवान्यांचं वाटप आजपासून स्थगित करत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार 1 जानेवारी 2026 पर्यंत राज्यात 12,96,000 रिक्षा धावत आहेत. राज्यातल्या अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी येत होत्या, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. काही अटीशर्तींची पूर्तता करूनच परवाने देता येतील का याविषयी केंद्राशी चर्चा सुरू असून त्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर होईल असं ते म्हणाले. याशिवाय राज्य शासनानं ओला, उबर आणि रॅपिडोच्या इलेक्ट्रिक बाईकचे परवानेही रद्द करायचा निर्णय घेतल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.
खरं तर ओला, उबेर, रॅपिडो यांना परमिशन देताना तात्पुरत्या स्वरूपातली 1 महिन्याची परमिशन आम्ही दिली होती आणि ती परवानगी देत असताना त्यांनी योग्य त्या कागदपत्राची पूर्तता करावी असे निर्देश दिले होते, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे कागदपत्राची पूर्तता न करता राज्य शासनाचं जे धोरण आहे त्या धोरणाला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आज सन्मान्य सदस्य सुनील शिंदे यांनी 93 अन्वये जी चर्चा उपस्थित केली होती सभागृहामध्ये त्या चर्चेच्या अनुषंगानं त्यांना तात्पुरत्या स्वरूपात दिलेली परवानगी रद्द करण्यात आलेली आहे.
भविष्यात सुरक्षेचे निकष पूर्ण केले तर या कंपन्यांना पुन्हा परवानगी मिळू शकेल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचा शपथविधी उद्या संध्याकाळी मुंबईत लोकभवन इथं होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय त्यांना शपथ देतील. जिष्णुदेव वर्मा यांचं आज मुंबईत सपत्नीक आगमन झालं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याशिवाय राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. लोकभवन इथं नवनियुक्त राज्यपालांना पोलिसांनी मानवंदना दिली. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आजही देशातल्या शेअर बाजारांवर उमटले. कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ आणि जागतिक बाजारपेठेत विक्रीचा वाढलेला वेग यामुळे आज दिवसाच्या सुरुवातीपासूनच शेअर बाजारांमध्ये घसरण सुरू होती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1353 अंकांची घसरण झाली आणि तो 77,566 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 422 अंकांची घसरण नोंदवत 24,028 अंकांवर बंद झाला. परकीय चलन बाजारामध्ये रुपया 58 पैशांनी घसरून 92 रुपये आणि 33 पैसे प्रति डॉलरच्या नीचांकी पातळीवर आला. पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. हुरमुझ मार्गे वाहतूक बंद झाल्यानं पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तसंच युद्धस्थितीमुळे कुवेत आणि संयुक्त अरब अमिरातींसारख्या देशांनी खनिज तेल उत्पादन आणि निर्यातीत कपात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या कच्च्या तेलाचं मूल्य प्रतिबॅरेल 110 डॉलरच्या पुढे गेले. गेल्या 7 दिवसात या दरात 55% जास्त वाढ झाली आहे. देशभरात आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत झाल्या असून जनतेच्या आकांक्षा हा अर्थसंकल्पाचा पाया आणि सरकारची जनतेसाठीची वचनबद्धता असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते सबका साथ सबका विकास या धोरणाअंतर्गत अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करत होते. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून विविध ठिकाणी आरोग्य सेवांचा विस्तार झाला आहे याचा उल्लेख त्यांनी केला.
भारत आज प्रिव्हेंटिव्ह और होलिस्टिक हेल्थ के लिए एक विशाल विजन पर काम कर रहा है. पिछले कुछ वर्षों में देश का हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर मजबूत हुआ है. सैकड़ों जिलों में नए नए मेडिकल कॉलेज खुल गए हैं. आयुष्मान भारत योजना आरोग्य मंदिरों के माध्यम से स्वास्थ्य सेवाओं की पहुंच गांव गांव तक बढ़ाई गई है.
T20 क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विजयासाठी भारतीय संघाचं अभिनंदन केलंय. विश्वचषक जिंकल्याबद्दल आज संसदेच्या आणि राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातही भारतीय संघाचं अभिनंदन करण्यात आलं. 3 विश्वविक्रम नोंदवत मिळवलेल्या या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
ICC T20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा भारतीय टीमने भारताचा तिरंगा झेंडा हा फडकवलेला आहे. भारत पुन्हा चॅम्पियन झालेला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव आणि संपूर्ण टीम या सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो.
मुंबईत गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रलंबित मागणीसाठी उद्या विधानभवनावर मोर्चा काढायचा निर्णय गिरणी कामगार संयुक्त संघर्ष समितीनं घेतलाय. गिरणी कामगारांसाठी म्हणून बांधलेली घरं तात्काळ लाभार्थ्यांना हस्तांतरित करावी आणि सर्व लाभार्थ्यांना मुंबईतच घरं द्यावी या मागणीसाठी ते मोर्चा काढणार आहेत. अमेरिकेसोबतचा मुक्त व्यापार करार, शक्तीपीठ महामार्ग आणि इतर सामाजिक प्रश्नांवर प्रदेश काँग्रेसनं आज सरकारविरोधात हिंगोली इथं पदयात्रा काढली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पदयात्रेचं नेतृत्व केलं. हवामान, गेल्या 24 तासात विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 40.9° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. राज्यातल्या 4 विभागात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू. राज्यावर कर्जाचा डोंगर उभा असून राज्य दिवाळखोरीत निघण्याची शक्यता असल्याची सुनील प्रभू यांची टीका. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 2ऱ्या टप्प्यात पहिल्याच दिवशी लोकसभेत पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर विरोधकांकडून चर्चेची मागणी. गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब. राज्यात रिक्षा परवान्यांचं वाटप आजपासून स्थगित. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचा उद्या शपथविधी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1353 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.